आई नो थोड़ा सा वियर्ड साउंड करता है, पर तभी तो आज है बैटरी का डे।
रेड एफएम एमएच 935
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है। माहिती है मला खरंच वियर्ड साउंड करते है, पण बॅटरी डे आहे आज। म्हणजे बॅटरी कशाची का असेना, डाऊन होतेस तर मोबाईलची बॅटरी डाऊन होत असेल तर आपली का डाऊन होणार नाही बरं। आणि कसं आहे ना, आपली बॅटरी डाऊन झाल्यावर आपण काय काय करत असतो, म्हणजे आपल्याला रिचार्ज करण्यासाठी, रिफ्रेश होण्यासाठी तुमचे काय काय फंडे आहेत मी तुम्हाला विचारलं होतं। बरेचसे लोक गाणे ऐकतात, बरेचसे लोक मूवीज बघतात, ड्राईव्ह करायला जातात, अजून काय काय फंडे असू शकतात। एक ना आता मला सुमेधनी खूप छान फंडा सांगितलाय।
हॅलो, मी हॉनेस्टली सांगायचं म्हणजे मी तर जेव्हा पण डिप्रेस असतो किंवा रिचार्ज व्हायचं असतं तेव्हा मी शाहरुख खान आहे ना त्याची मूवी पाहतो किंवा त्याचं गाणं ऐकतो। खरं तर हेच करतो हमेशा।
ओके ओके, मग तुला त्याचा उपयोग कसा झाला?
त्याचा उपयोग म्हणजे मला त्याची जेव्हा पण मी त्याची मूवीज पाहतो किंवा सॉंग ऐकतो तेव्हा मला असं फ्रेश वाटते, एकदम सर्व काही ठीक झाल्यासारखं वाटतं।
आणि
लाईफ मध्ये कोणते पण प्रॉब्लेम असेल ना ते मला त्याच्या मूवी पाहूनच मिळालेले आहे सर्व क्वेश्चनचे आन्सर।
म्हणजे शाहरुख खान जो आहे तो तुझा रिचार्जचा पॉइंट आहे, तो तुझा पॉवर बँक आहे असं तू म्हणू शकतो।
यस यस, सर्व काही आहे।
तुमच्यासाठी काय म्हणजे तुम्हाला जर का स्वतःला चार्ज करायचं असेल, अगदी रिफ्रेश व्हायचं असेल, रिलॅक्स व्हायचं असेल तर तुम्ही काय करता? तुम्ही पटकन सांगा, कॉल करा 9607007935 वर 9607007935 माझा नंबर आहे। त्याच्यावरती कॉल करून सांगायचं आहे की तुम्हाला रिचार्ज व्हायचं असेल तर, चार्ज व्हायचं असेल तर तुमचे फंडे काय काय आहेत। स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।